परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी आपल्याला सद्भक्त कुठे काका सांगणार आहेत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज शनिवार दिनांक 29 फेब्रुवारी 1992 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र श्रीमद दासबोध नित्यपाठातील देवे भक्त कोण वधिला कधी देखिला ना ऐकिला शरणागतासी देव झाला वज्र पंजरू या ओळीवरील सद्भक्त श्री अशोक जवळेकर यांचे निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत. परमेश्वराने विश्व निर्माण केले ते आपल्याला दुःख निर्माण व्हावे म्हणून नव्हे. परमात्मा आनंद रूप आहे आणि तो आपल्या हृदयातच आहे. मीच तो सच्चिदानंद परमात्मा, मी भक्त तो देव. हे फक्त भक्ती करण्यासाठी द्वैत. एकच परमात्मा देव व भक्त झाला. भक्ती सुखा लागी आपणची होय दोन्ही भागी असे भगवंतच म्हणतात. आपले दुःख कंट्रोल करण्याची एक सिस्टीम आहे, ती सिस्टीम म्हणजे भक्ती. भगवत भक्ती भगवंताच्या प्राप्तीसाठी. समर्थ म्हणतात, भगवत प्राप्ती विना करी संसाराचा क्षीण त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नाही. भक्तीमध्ये भगवंताची वैयक्तिक आवश्यकता, कौटुंबिक आवश्यकता आणि सामाजिक आवश्यकता असली पाहिजे. जोपर्यंत अंतःकरणात भक्ती निर्माण होत नाही तोपर्यंत खरा परमात्मा होऊ शकणार नाही आणि एकमेकांचे संबंधही शुद्ध होणार नाहीत. एकमेकांच्या संबंधामध्ये मकरंद आला पाहिजे, म्हणजे हा मकरंद पाहिजे म्हणजे सुगंध आला पाहिजे. तो प्रेमाशिवाय भक्तीशिवाय येणार नाही. भक्ती ही केवळ मंदिरातच करण्याची गोष्ट नाही. भक्ती ही केवळ कृती नाही, ती एक वृत्ती आहे आणि तीच आपल्या मंडळाची शक्ती आहे. उत्तम समाज निर्माण करायचा असेल तर भगवंताची भगवत भक्तीची आवश्यकता आहे. कुटुंबातही भक्तीची मानसशास्त्रीय आवश्यकता आहे. माणसाला भावनात्मक सुरक्षिततेची गरज असते. ज्याच्या घरात आई नाही ते अनाथ होतात. मग कितीही पैसा असला, वैभव असले तरीही त्यांचे मन अपरिपक्व राहते. त्याला सतत वाटत राहते आपल्याला आई हवी. आईजवळ भावनात्मक सुरक्षितता असते. लहान बालकाला वाटते माझ्याकडून पाठी फुटली, सांगू कोणाला, काका मारतो, ताई चिडवते, भाऊ असतो, वडील कठोर, मग बालक सांगणार कोणाला. बालक धावत धावत आईकडे जातो आणि स्वतःची चूक तिला सांगतो, आई मी पडलो, पाठी फुटली. त्यावेळी आई म्हणते, पडलास, कुठे लागलं तर नाही ना तुला, पाठी फुटली तर फुटू दे, दुसरी आणू, तुला कोणीही बोलणार नाही, मी सांभाळेन. अशा भावनात्मक सुरक्षिततेची आवश्यकता असते. लग्न झाल्यावर घरात नववधू येते तेव्हा ती शोधित असते, या घरात मला भावनात्मक सुरक्षितता देणारे कोण आहे का. अशा वेळी जर सासू स्वतःच पुढे होऊन म्हणाली, मुली मी तुझी आई आहे, हे घर तुझे आहे, आजपासून या ठिकाणी या किल्ल्याही ठेवू देते, सांभाळ, मी आहे सर्व काही समजून सांगायला, तर त्या नववधूला भावनात्मक संरक्षण मिळते. त्याचप्रमाणे मनुष्यालाही भावनात्मक संरक्षणाची सुरक्षिततेची गरज असते. या जगात माझ्याकडून चूक झाली तर ती सांगू कोणाला, शेजारी पाजारी लोक सांगितली तर ते माझा तिरस्कार करतील, मग मी कोणाकडे जाऊ. ख्रिस्ती धर्माने रविवार हा दिवस कबुलीसाठी कन्फेशन डे म्हणून ठेवलेला आहे. संपूर्ण आठवड्यात केलेल्या चुका अपराध चर्चमध्ये जाऊन कबूल करायचे आणि क्षमा याचना करायची. आपल्या शास्त्रात भगवंताचे पतित पावन रूप सुरक्षिततेसाठी आहे माणसाच्या. स्वतः केलेले पाप तो कोणाला सांगणार, त्यासाठीच भगवंत पतित पावन करुणा सागर बनला आहे. ऋषी म्हणतात, तू तुझ्या चुका भगवंताला तुझ्या सद्गुरूला सांग, तो करुणा सागर तुला क्षमा करील. परंतु त्याआधी अपराधी मनुष्याला भगवंताची आतून अंतःकरणातून आवश्यकता वाटली पाहिजे. भगवंताची त्याने तळमळून भक्ती केली पाहिजे, संपूर्णतः शरणागत होऊन. मग शरणागताची वाहे चिंता तो एक सद्गुरु दाता, जैसे बालक वाढवी माता नाना यत्ने करुणी, अशा रीतीने शरणागताशी देव वज्र पंजर होतो. एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले. पुढील केंद्र गुरुवार दिनांक 5 मार्च 1992 अध्यात्म मंगल धाम मधील संध्याकाळचे केंद्र श्रीमद दासबोध नित्य भाटातील आमुचे कुळी रघुनाथ रघुनाथे अमुसा परमार्थ जो समर्थाचाही समर्थ देवा सुडविता, या ओळीवरील निरूपणात सद्भक्त श्री मकरंद वझे म्हणतात, खर तर सगळ्यात राजबोध सुंदर साधकांना उपयुक्त आहे. त्यापैकी 108 ओव्या स्वामीजींनी संपादित केल्या. त्यामधील आजच्या ओवीत समर्थ स्वतःचे चरित्र सांगतायत. आमुचे कुळी रघुनाथ रघुनाथे आमचा परमार्थ जो समर्थाचाही समर्थ देवा सोडविता. त्यानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत, आनंद आहे ज्याला घेता येतो तो सुखाने जगतो, असे जगणे आपल्या मनावर अवलंबून आहे. आपले मन ध्यान नाम सत्संगतीने शुद्ध होत जाते, संतांच्या सहवासाने ते घडते, नामस्मरणाने प्रेम वाढते. मात्र भगवंत आहेच अशी पक्की श्रद्धा पाहिजे. भगवंत आहेच तो हृदयात आहे, तो आनंद रूप आहे, तो आनंद विषयातीत आहे, परंतु आपण तो मूळ आनंदच गमावून बसतो. संत मात्र तो जपून ठेवतात, म्हणून ते नेहमी निर्भय असतात. भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत सर्वत्र आहे, म्हणून त्यांच्याकडे जावे. ते सांगतात, संसार असार आहे व नाशवंत आहे, म्हणून शाश्वत अशा भगवंताचाच निश्चय करावा. तो सगुण आहे तसा निर्गुणही आहे. या सगुण निर्गुण भक्तीचे वर्णन करताना भगवंत म्हणतात, हे यथा माम प्रपद्यंते तास तथैव भजाम्यहम. सगुण भक्तीत भक्ताची काही चूक झाली तर भगवंत स्वतःचा दोष समजतात, परंतु निर्गुण भक्तीत मात्र भगवंत भक्ताचाच दोष समजतात. वानरी स्वतःच्या पिलाला सोबत घेऊन दुसऱ्या झाडावर उडी मारते, त्यापूर्वी पिलाला बजावून सांगते, जेव्हा मी उडी मारीन तेव्हा माझ्या पोटाला घट्ट पकडून ठेव. एवढे बजावून ती वानरी उडी मारते, तेव्हा ते पिलू जर पडले तर त्याला इजा होतेच. त्याशिवाय वानरी त्याची आई त्याला एक थप्पड देते व जाव विचारते, घट्ट का पकडले नाही सांगितल्याप्रमाणे. या उलट मांजरी वागते, आपल्या लहान पिलाला हळुवारपणे दातात पकडते, दात लागणार नाही याची काळजी घेते आणि एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हळुवारपणे पिलाला घेऊन जाते. असे करताना जर पिलू पडले तर मांजरी पिलाला दोष देत नाही, त्यात ती स्वतःचाच दोष समजते. अशा या सगुण उपासनेत भगवंत म्हणतात, बाळा चूक माझी आहे तुझी नाही. यावरून भगवंत स्वतःसाठी न्याय व दुसऱ्यासाठी क्षमा ही भूमिका समजावून सांगतात. ते आपल्या भक्तानेही त्याचे अनुकरण करावे म्हणून भगवंताच्या कृतीचे चरित्राचे अनुकरण करण्यासाठी श्रीरामाचे मर्यादा पुरुषोत्तमाचे आदर्श श्री समर्थ आत्मसमोर ठेवतात. ते म्हणतात, नसे गर्व अंगी सरावी तरागी, क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी. नसे लोभ ना क्षोभ ना दैन्य माना, यही लक्षणी जाणीजे योगी नाना. एवढे बोलून जय जय रघुवीर समर्थ म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 11 मार्च 1992 माया अपासनेमधील संध्याकाळचे केंद्र. श्रीमद दासबोध नित्यपाठातील करी दुर्जनाचा संहार, भक्तजनाशी आधार, ऐसा तो चमत्कार रोकडा पारे या ओळीवरील सद्भक्त कुमारी भारती सरदेसाई यांच्या निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतात, आनंद आहे, दुःख काय म्हणून असावे, आनंद आपणच निर्माण करायचा, तो आपोआप आकाशातून पडणार नाही, परमेश्वर त्याचाच आनंद तोच आपल्या अंगाने उपभोगतो, सूर्य आणि त्याचा प्रकाश एक, पाणी आणि थंडपणा जसा एक, तसे आपण आणि आपला आनंद एक आहोत. आनंदाच्या आड आपले काम क्रोध येतात, सर्व कामना टाकून एका नारायणाचीच कामना करायची, अंतरी हरता नारायणे लक्ष्मीस काय उणे, याची लक्ष्मी तो नारायण बळकट धरावा, मोठ्या आवडीने आनंद आळवावा, हळूहळू आळवता आळवता भक्त व देव एकरूप होऊन जातात, नाम घेता घेता त्या नामाने कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूप. परमेश्वर भक्तीमुळे दुःखामध्ये सुख आहे, जी परिस्थिती असेल त्यामध्ये ही भगवंताची इच्छा आहे असे म्हणून समाधानाने राहिले पाहिजे. परंतु आपण सारखे आपल्याच चिंतेत असतो आणि आपल्यामध्ये असलेली उणीव दुसऱ्यावर प्रोजेक्ट म्हणजे आरोपित करतो. एक राजा भाऊ वृद्धत्वाकडे झुकलेले आपल्या पत्नीला आताशा कमी ऐकायला येते या समजुतीने श्रवण दोषावर उपाय करणाऱ्या डॉक्टरकडे जातात. त्यावर डॉक्टर म्हणतात, तुमच्या पत्नीला किती प्रमाणात ऐकू येत नाही ते शोधण्यासाठी एक उपाय सांगतो. तुमची पत्नी स्वयंपाकघरात असताना तिला 15 फुटावरून हाक मारा, ती जोपर्यंत ओ देत नाही तोपर्यंत पुढे पुढे सरकत स्वयंपाकघराकडे दर 2 फुटावरून हाक मारीत जा आणि किती फुटावरून ऐकू येत नाही ते शोधून माझ्याकडे या म्हणजे उपाय योजू. त्याप्रमाणे राजा भाऊ आपल्या बैठकीच्या खोलीतून स्वयंपाकघरात असणाऱ्या आपल्या पत्नीला 15 फुटावरून हाक मारत मारत स्वयंपाकघरात पत्नी जवळ येतात. तेव्हा पत्नी म्हणते, अहो किती हाका मारायच्या, त्या तुमच्या पहिल्या फाकेला निवृत्त दिलेली आहे, तरी तुम्ही पुन्हा पुन्हा कशासाठी हाक मारता, अशी मजा आहे. दिवसातून एकदा तरी मन मोकळे हसावे, लाफ अँड बी मेरी, हसतो तो मनुष्य प्राणी. काय समजलात? एवढे बोलून स्वामीजी बोलायचे थांबले. हरिओम.
कुठून विनोद वाचायचे? त्यांच्याकडे विनोदाची पुस्तकं असायची आणि कोणाकोणाकडून तरी ते आलेल्या मंडळींकडून कधी विनोद वाचून घेत असत, एकसारखे विनोद वाचून घेत असत ते, असं मला आठवत आहे. या डॉक्टर अभंग म्हणा. शिवाय त्यांचा स्वभावही नर्म विनोदी होता.
पुण्य पर उपकार पाप ते पर पीड़ा, पुण्य पर उपकार पाप ते पर पीड़ा, आणिक नाही जोड़ा दूजायासी दुजायासी, पुण्य पर उपकार पाप ते पर पीड़ा, सत्य तोचे धर्म असत्य ते कर्म, सत्य तोचे धर्म असत्य ते कर्म, आणि कहे वर्म नाही दुजे, आणि कहे वर्म नाही दुजे, गती तेची मुखी नामाचे स्मरण, गती तेची मुखी नामाचे स्मरण, अधो गती जाण विन्मुखता, अधो गती जाण विन्मुखता विन्मुखता, पुण्य पर उपकार पाप ते पर पीड़ा, संतांचा संग तोची स्वर्गवास, संतांचा संग तोची स्वर्गवास, नरक तो उदास अनगळ, नरक तो उदास अनगळ, तुका म्हणे उघडे आहे हित घात, तुका म्हणे उघडे आहे हित घात, जयासी उचित करा तैसे, जयासी उचित करा तैसे, करा तैसे, पुण्य पर उपकार पाप ते पर पीड़ा, पुण्य पर उपकार.
खालील प्रश्नांचे बाबत सुयोग्य माहिती समजावून सांगाल का, असा प्रश्न आहे. त्याच्या आधी मी एक निवेदन वाचतो. परम पूजनीय स्वामीजी साष्टांग नमस्कार. स्वामीजी, मला टोकाचा परमार्थ करायचा आहे. आता पुन्हा जन्माला येऊन फजिती करून घ्यायची नाही. मी आता जिथं आहे तिथून ही झेप खूप खूप उंच आहे, पण तुमचं बळ आहे म्हणून हे बोलण्याचे धाडस करत आहे. आजपर्यंत आपण माझा कधीही अवहेर नाही केला आणि यापुढेही कधी करणार नाही. स्वामीजी, फक्त आणि फक्त तुमच्या संकल्पाने आज मला बरं वाटत आहे. या काळात साधनेमध्ये जी मी कमी पडले ती सर्व कमतरता मला आता तीव्र अतितीव्र संवेगाने भरून काढायची आहे. सर्व भावाने सेवा करायची आहे. संसारात मुलांच्यात अडकून जो गुंता झालेला आहे तो हळूहळू सोडवून मी आणि माझ च्या सावल्या छोट्या करायच्यात. आत्ता कुठे परमार्थ थोडा थोडा, साधना थोडी थोडी कशी करायची ते समजायला लागलाय. तरी सुद्धा तुमच्या संगतीचा उपयोग करून घेऊन आता मुक्तीच्या अलीकडचे काही नको असा असं एका साधकाने निवेदन दिलेलं आहे. मनोगत खरं म्हणजे माझ्यापाशी व्यक्त केलं, पण मी अशा करता हे वाचलं की आपल्यापैकी अनेकांची किंवा आपल्या प्रत्येकाची भावना याच्यापेक्षा निराळी नाही हे मला माहित आहे. शिवाय अशा प्रकारची भावना कोणी व्यक्त करत तेव्हा मला देखील एक उत्साह निर्माण होतो. आपण जे करतो आहोत त्याच्याबद्दल उत्साह निर्माण होण्यासाठी एक व्यक्ती म्हणून, जशी व्यक्ती म्हणून तुम्हाला आश्वासनाची गरज असते तशी व्यक्ती म्हणून हे कोणी करत आहे, तीव्रतेने कोणाला हे करायचं आहे हे पाहण्याची मला देखील गरज असते असं मला नेहमी वाटत. तसंच अजून एक निवेदन, मी चुकीचा कागद आणला. त्या निवेदनामध्ये देखील एका लहान मुलीनी, तरुण मुलीनी 19-20 वर्षाच्या मुलीनी असंच म्हटलेलं आहे की मला टोकाचा परमार्थ करायचा आहे. कालच मला तिने ते निवेदन दिलं. पूजनीय स्वामीजी, खालील प्रश्नांच्या बाबत सुयोग्य माहिती समजावून सांगाल का? पण ते निवेदन आणलं असं समजून जो मी कागद आणला तो दुसरा असं झालं. अर्थात ते सर्व वाचून दाखवणार नव्हतो, पण त्याचा आशय असाच होता. कर्मविपाक म्हणजे काय? कर्मविपाक व पूर्वसंचित एकच की दोन्हीत फरक आहे? कोणता फरक आहे? कर्मविपाक पूर्वजन्म व पुनर्जन्म यांचा संबंध आहे का? कसा संबंध आहे? माणसाच्या सुख दुःखाचा व कर्मविपाकाचा काही संबंध आहे का? साधकाची उत्तम साधना व कर्मविपाक यांचा संबंध आहे का? लहान वयात आत्मज्ञान होणे याचा व कर्म विपाकाचा काय संबंध आहे? कंसात म्हटले संत ज्ञानेश्वर. अशी प्रश्नावली आहे, प्रश्नांची मालिका आहे. तुम्ही कधी एखादा व्यापारी पाहिलाय का? व्यापार करताना सुरुवातीच्या काळात जेव्हा व्यापाराला सुरुवात करताना त्याच्यापाशी काहीच नव्हतं, अशा वेळेला त्याच्यापाशी जर कोणत्या गोष्टी असतील तर अंगभूत गुण त्याच्यापाशी होते असं दिसत. व्यापाराकरता फक्त अंगभूत गुण एवढंच त्याचं सामर्थ्य होतं, याच्यापेक्षा दुसरं त्याच्याकडे काही नव्हतं. कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने काही ना काही भांडवल जमा केलं आणि त्यांनी काही कर्म करायला सुरुवात केली व्यापाराची. त्या व्यापारामध्ये काही खरेदी, काही विक्री, काही टक्केवारी अथवा काही उत्पादन, त्याची विक्री, अशा प्रकारे त्यांनी सुरुवात केली. यापैकी कोणत्या तरी एका गोष्टीने त्यांनी सुरुवात केली धंद्याकरता. आणि खरेदी आणि विक्री याच्यातल्या फरकामुळे त्याला फायदा मिळायला लागला. त्यांनी अनेकांशी व्यवहार केले, ते व्यवहार त्यांनी वेळेत पुरे केले. हळूहळू त्याची भांडवलाची परिस्थिती सुधारली आणि जशी भांडवलाची परिस्थिती सुधारली तसा त्याचा व्यापाराचा आवाका सुधारला. पूर्वी त्याला उधारीवर कोणी देत नसे पण आता त्याला मोठं क्रेडिट मिळायला सुरुवात झाली. त्याने बँकेत खातं उघडलं. समजा पूर्वी करंट अकाउंट मध्ये जर पैसे असतील तर त्याचे चेक्स पास होत असत, पण त्याचे चांगले व्यवहार पाहून बँकेने ओव्हरड्राफ्ट सँक्शन करायला सुरुवात केली. व्यवहार ते व्यवहार, एखादा चेक आला तर खातं ओव्हर करून पास करायचं आणि नंतर तो पैसे आणून भरणार असं सुरू झालं. आणि त्याची क्रेडिबिलिटी लक्षात घेऊन नंतर त्याला कॅश क्रेडिट देखील देण्यात आलं आणि त्याच्याजवळ पैसे नसताना एक मोठं क्रेडिट त्याला मिळायला लागलं. त्याची जी काही इन्व्हेंटरी होती, त्याची जी काही साधन सामुग्री होती, त्याच्यावर एक रक्कम बँकेने उभी केली आणि ती त्याला वापरायला दिली. त्याचे अनेकांशी संबंध आले, आता त्याला अडचणी येतात, पण तो कोणाकडून तरी पैसे सहज घेऊ शकतो, व्यवहार पूर्ण करू शकतो. हे व्यापाराच्या बाबत का घडलं? तर त्याचा कर्म विपाक म्हणून घडलं. समजतंय का तुम्हाला? त्याचा हा कर्म विपाक आहे, कर्म विपाकाचा परिणाम आहे. दुसरा व्यापारी डोळ्यासमोर घ्या की ज्यांनी व्यवहार पूर्ण केले नाहीत, ज्यांनी विश्वास गमावला, ज्यांनी स्वतःचं घर गहाण टाकलं, ज्यांनी एकाकडून पैसे घेऊन दुसऱ्याचं देणं दिलं, त्याचं देणं देण्यासाठी तिसऱ्याकडून पैसे घेतले, या व्यापाराची जी गत होते व्यापाऱ्याची, ती तुम्ही कधी पाहिलीय का? तोही त्याचा कर्मविपाकच आहे. आणि मनुष्याचं देखील तसंच आहे. हे सुरुवातीला कधी झालं माहिती नाही, पण आज एक व्यापारी तुमच्या समोर यशस्वी व्यवसाय करताना मी पहिल्यांदा सांगितलं त्या दृष्टीने तुमच्या डोळ्यासमोर येतो, त्याची ही जी पत आहे ती पत कर्मविपाकाचा परिणाम म्हणून आहे, एवढं तर आपल्याला पटतं कळतं. आणि दुसरा जो व्यापारी आहे तर त्याच्याही कर्मविपाकाचा परिणाम म्हणून त्याची जी अवहेलना होते ती झालेली आहे, एवढं तर आपल्याला कळतं. तसं या क्षणाला जे तुम्ही आहात ते कर्म विपाकामुळे आहात. या क्षणाला असणारी तुमची मनाची स्थिती ही कर्म विपाकाचा परिणाम आहे. या क्षणाला असणारी तुमची बुद्धी जर बोथट असेल, अग्र असेल, उत्तम असेल, सुसंस्कारित असेल, विषयांमध्ये रमणारी असेल, ईश्वरामध्ये रमणारी असेल, कर्मविपाकाचा परिणाम म्हणून तुमच्यापाशी आहे. तुमचं जे चित्त आहे ते चित्त देखील तुमच्या कर्मविपाकाचा परिणाम म्हणून आहे. आपण जी कर्म करतो त्या कर्माचा बाह्य परिणाम एक होतो. तो बाह्य परिणाम गाडी घोडा, पैसा अडका, मुलं माणसं, यशस्विता अथवा अयशस्विता असा होतो. तो बाह्य परिणाम असतो आणि प्रत्येक कर्माला बाह्य परिणाम आहेच. बाह्य परिणामाशिवाय कोणतंही कर्म नाही. कर्म केलं की त्याचा बाह्य परिणाम हा ठरलेला आहे. या बाह्य परिणामांबरोबर कर्माचा अजून एक परिणाम आहे. तो परिणाम म्हणजे त्या कर्मापासून मिळालेलं सुख अथवा दुःख, शांती अथवा अशांती, समाधान अथवा असमाधान. आनंद, प्रेम, शांती, समाधान, तृप्ती अथवा उद्विग्नता, दुःख, कटकट, संताप अशा पद्धतीने एक अंतरफळ देखील मिळत असतं आणि तेही चुकवता येत नाही. कोणतंच फळ चुकवता येत नाही, ते फळ मिळतच मिळत. जो बाह्य परिणाम आहे तो बाह्य परिणाम जसा स्वीकारावा लागतो तसा, जो अंतर परिणाम आहे तो अंतर परिणामही चुकवता येत नाही, तो स्वीकारावाच लागतो. मी उत्तम व्यवहार करून सचोटीने वागून जी संपत्ती जमा केलेली आहे ती संपत्ती हा माझ्या कर्माचा बाह्य परिणाम असेल, तर माझ्या व्यवहारापासून मला मिळालेलं जे अंतर सुख आहे, समाधान आहे, शांती आहे, तृप्ती आहे, तो माझ्या कर्माचा अंतर परिणाम आहे. आणि हा जो अंतर परिणाम आहे त्याचे संस्कार जेव्हा मनावर, बुद्धीवर, चित्तावर, माझ्या निर्णय प्रक्रियेवर असे काम करत असतात तेव्हा मी पुढच्या कर्माला जेव्हा हात घालतो, जेव्हा व्यापारी अजून एक मोठं धाडस करतो, त्याला जो सगळ्या बाजूनी पाठिंबा मिळतो, बँका म्हणतात की तुम्ही कधीही या, प्रपोजल द्या, किती पैसे पाहिजेत, तो म्हणतो फार नकोय, मला एक 20 लाखाचं काम आहे. बँक म्हणते बस 20 लाख, तुम्ही 50 लाख घ्याओ, तुमच्यापासून आम्हाला काही अडचण नाही. हे जसं असावं तसंच असा मनुष्य जी कर्म करतो त्या कर्माचे अंतर परिणाम आहेत, त्या अंतर परिणामामुळं सुसज्ज झालेलं मन, संस्कारित झालेलं मन, चित्त, बुद्धी यांनी पुढचं कर्म होतं ते अधिक चांगलं होतं. अथवा एखाद्याने चोऱ्या करून पैसे मिळवले तर बाह्यतः त्याच्यापाशी संपत्ती होईल, पण त्याचं मन चोर झालेलं असेल, त्याचं चित्त चोराच्या संस्कारांनी नटलेलं असेल, त्याची बुद्धी लडबडलेली असेल चोरीच्या भावनेने, त्यामुळं प्रत्येक वेळेला चोरी लपते असं नाही, कधीतरी उघडीही पडते, त्याचाही परिणाम त्याला भोगायला लागेल कदाचित. आणि नाही भोगायला लागला, एखाद वेळेला चोरी उघडी नाही पडली तरी देखील अंतर्व्यक्ती घडण्याचं थांबत नाही, अंतर्व्यक्ती ही घडतच राहते. मनुष्य कालांतराने बेईमान असं सर्वांना समजतं. हा जो अंतर परिणाम आहे, हा अंतर परिणाम जसा एखादा मनुष्य पाहिल्याबरोबर तुम्हाला वाटतं सज्जन, एखादा मनुष्य पाहिल्याबरोबर तुम्हाला असं वाटतं नको हा माणूस, काहीतरी प्रॉब्लेम आहे. हळूहळू जे आत मिळवलेलं असतं मनानी, बुद्धीनी, संस्कार रूपानी, त्याचा चेहऱ्यावर देखील, त्याच्या अंगोपांगावर, त्याच्या हालचालीवर देखील परिणाम व्हायला सुरुवात होते. म्हणून एखादा मनुष्य पाहिल्याबरोबर तुम्हाला वाटतं की क्रोधी आहे, तो तुमच्याशी बोललेलाही नसतो, कामी आहे, त्याच्याशी तुमचा संबंधही आलेला नसतो. पण हे जे अंतर परिणाम आहेत, या अंतर परिणामांनी त्याच्या इंद्रियांवर देखील तसे ठसे उमटायला सुरुवात होते. आणि जशी व्यापाऱ्याची कालची अखेरची शिल्लक ही आजची आरंभीची शिल्लक, मागच्या वर्षाचा जो क्लोजिंग बॅलन्स होता तो या वर्षाच्या व्यवहाराचा सुरुवातीचा बॅलन्स राहतो, तसं काल जे कमावलेलं आहे त्या धर्तीवर आज मन बुद्धी काम करणार, आज कमावलेलं आहे त्या धर्तीवर उद्या, आणि विचाराची प्रक्रिया ही जवळपास निश्चित होऊन जाते कर्मांमुळे. आणि याचा परिणाम अंतर्व्यक्तीवर म्हणजे मन बुद्धी चित्तावर जसा होतो, किंचित आवाज मोठा पाहिजे, किंचित मन बुद्धी चित्तावर जसा परिणाम होतो तसा ते संस्कार जीव आपल्या स्वतःवर ओढून घेतो, वस्तुत निस्संग असलेला. अजन्म असलेला पण अबोधानी मी जीव, मज बंधन, मज आहे जन्म मरण असं मानणारा तो त्या गुणांनी युक्त होतो, ते गुण आपल्यावर ओढून घेतो. चैतन्याचाच एक आविष्कार म्हणून मन बुद्धी आपल्यापाशी आहेत, त्यामुळे मन बुद्धीच्या संस्काराचा चैतन्यावर म्हणजे जीव चैतन्यावर परिणाम होतो. आणि जर देह ठेवला अशा व्यक्तींनी तर या परिणामांसकट जीव देह पडतो आणि जीव पुढच्या प्रवासाला निघून जातो. पुढच्या प्रवासामध्ये तो कर्म जेव्हा करेल तेव्हा पूर्वस्मृतीनी किंवा पूर्वसंस्कारांनी युक्त असलेलं मनबुद्धीच कर्म करायला प्रवृत्त होते, असं असल्यामुळं तो त्या पद्धतीने कर्म करतो. माझी आणि तुमची भेट ही पूर्वसंचितानुसार असेल, पण माझी आणि प्रत्येक व्यक्तीची भेट पूर्वसंचितानुसार असेल असं म्हणायचं का? मी पुढच्या जन्मात जेव्हा वर्तन करायला लागेन तेव्हा माझी जी प्रकृती आहे त्या प्रकृतीचा संबंध ज्याच्या ज्याच्याशी येतो, ज्या ज्या व्यक्तीशी येतो, त्या त्या व्यक्तीला माझ्या आत असलेल्या गुणावगुणांप्रमाणेच मी तोंड देतो, वर्तन करतो त्याच्याशी. आणि तसं वर्तन जर योग्य असेल तर त्याचं अप्रिसिएशन होतं, आणि अयोग्य असेल तर मला दुःखाचे चटके बसल्याखेरीज राहत नाहीत. कोणी उगाचच्या उगाच बरं सहन करेल? म्हणून विचित्र प्रकृतीची व्यक्ती जर तुमच्या सान्निध्यात आली तर कालांतराने तुम्हाला समजतं की या व्यक्तीची प्रकृती तितकीशी बरी नाही, स्वार्थी आहे, ढोंगी आहे, आपमतलबी आहे, दुसऱ्याला हीन लेखणारी आहे, अशा पद्धतीची हिची प्रकृती आहे. आपोआपच तुम्ही तिच्याशी जे वर्तन करायचं त्याची व्यूहरचना तुमच्या ठिकाणी बरोबर तयार होते. आणि त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीबरोबर जसं फुलाबरोबर सुगंध असावा तसं व्यक्तीबरोबर गुणदोष आपोआप कळायला सुरुवात होते. तो बोलायला लागला, चालायला लागला, त्याचं मन, त्याची बुद्धी आपोआप समजायला लागते. आणि तशा प्रकारचं कोणतंही विशिष्ट कर्म तिने केलेलं नसताना देखील ती व्यक्ती समजल्यामुळं, तिचे गुणदोष समजल्यामुळं, त्याचा अंदाज आल्यामुळं दुसरे लोक त्या व्यक्तीबरोबर बहिष्कार तरी टाकतात, कमी बोलायला सुरुवात करतात, तुटक राहतात, संबंध तोडून टाकतात, आणि त्या व्यक्तीला असं वाटतं की माझ्या कोणत्याच कर्माचा परिणाम नाही हा, असं माझ्या बाबत का घडतं? हा कर्मविपाकाचा परिणाम आहे. जी बुद्धी कमावलेली आहे या जन्मात आणि जन्मजन्म, जे चित्त संस्कारित आहे या जन्मात आणि मागच्या अनेक जन्मांमध्ये, आणि त्याप्रमाणे ते वर्तन करत आहे. त्याचा परिणाम म्हणून व्यक्तीला विनाकारण अनुभव जगाकडून यायला सुरुवात होते. सज्जन असेल तर जगाकडून कितीतरी चांगला अनुभव यायला सुरुवात होते, तितकी अयोग्य असेल तर तशा प्रकारचा अनुभव यायला सुरुवात होते. आणि ती असं म्हणते की माझं काय चुकतंय कोण जाणे, मी तर प्रत्यक्षात काही केलेलं नसताना सर्वांशी मी मिळून मिसळून वागण्याचा प्रयत्न करत असताना देखील जग माझ्याशी असं का करतंय, माझं काही नशीबच असं आहे का पूर्वसंचितानुसार मी ही दुःख भोगतीये. तर कर्माच्या सिद्धांतामध्ये कर्मविपाकानुसार, कर्मविपाक आणि पूर्वसंचित याच्यात काही फरक नाही. जे प्रारब्धवादी आहेत ते पूर्वसंचित वगैरे असा शब्द वापरतात. तर सगळं कर्माच्या न्यायाने चाललेलं आहे असं मानणारे कर्मविपाक हा शब्द वापरतात. पण एकाच योग्य त्या शास्त्रीय अशा पद्धतीनेच या घटना घडत असतात. आता याच्यात तुम्हाला सहज मिळणारा लाभ अथवा होणारी मोठी नुकसान पूर्वसंचिताबद्दल देखील प्रत्येक वेळेला मग जिथं अनुमान काढता येत नाही लोकमान्य असं म्हणतात तिथं लोक नशीब हा शब्द वापरतात. याचं कारण सगळ्या कर्मांची झाडाझडती घेता येत नाही. पूर्वी काय काय केलेलं आहे, काय काय केलेलं नाही, त्याचे कसे बरे वाईट परिणाम होणार आहेत याची माहिती नसते. असं असल्यामुळं एक नशीब असं म्हटलं की माणूस निदान सुटका तरी सोडतो की नशिबानी असं झालं, प्राक्तनानी असं झालं, संचितामुळे असं झालं, पूर्वकर्मामुळे असं झालं किंवा कर्मविपाकामुळे असं झालं. कारण सगळ्या कर्मांचा माग घेणं ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. पण लक्षात ठेवा की कर्मविपाकाप्रमाणे हे सगळं घडत असताना याच्यामध्ये अजून एक गुंतागुंत अशी आहे की मी माझ्या पद्धतीने माझ्या संस्कारानुसार कर्म करत असताना मला विविध प्रकारच्या प्रकृती भेटतात. प्रत्येक व्यक्तीला अनेक प्रकारच्या प्रकृतींशी संबंध येतो आणि त्याची वागण्याची पद्धत ही जशी ठरवून ठेवलेली असावी तशी, सुनिश्चित केलेली असावी तशी मना बुद्धी चित्ताची अशी परिस्थिती असते. आणि एखादा लबाड मनुष्य जो कर्मविपाकामुळेच लबाड झालाय असा मनुष्य जेव्हा चांगल्या व्यक्तीच्या संबंधात येतो तेव्हा तो लबाडी केल्याखेरीज राहत नाही, तो त्याला फसवून निघून जातो. गुंतागुंत इथं आहे की मी सगळी कर्म चांगली केलेली असताना एक लबाड मनुष्य मला का फसवून गेला. याचं कारण याची धारणा नेहमीच विश्वास ठेवण्याची होती, जग चांगलं आहे अशी होती. पण त्याची नव्हती ना, त्याचा आणि तुझा संबंध आला तेव्हा तो तशा रीतीनेच वर्तन करणार हे सुनिश्चित असल्यामुळं आणि तू विश्वास ठेवूनच चालणार हे सुनिश्चित असल्यामुळं तू फसलास. याही गोष्टीचा अंतःकरणावर, मनावर, चित्तावर परत परिणाम होतो. व्यक्ती सावध होण्यात त्याचं रूपांतरण होतं. अशा रीतीने व्यक्तीचे गुण दोष या सगळ्या गोष्टी घडत जातात. मग इतकं जर कर्माने ठरलेलं असेल तर मनुष्याला स्वातंत्र्य नाही की काय. इथं ज्ञानेश्वर महाराजांचंही म्हटलेलं आहे की कर्मविपाकाचा संबंध श्री ज्ञानेश्वर म्हणजे आमच्या पूर्वकर्मानुसारच आमची मनबुद्धी तयार झालेली आहे. तर तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकायला जाता तर तुमचा कर्मविपाक, आणि आम्ही रमी खेळायला जातो तो आमचा कर्मविपाक. असं म्हणून रमी खेळणारा कधीच ज्ञानेश्वरी ऐकायला येणार नाही का असा प्रश्न निर्माण होतो. हे सर्व करत असताना माणसाला कर्म स्वातंत्र्य देखील आहे. जेव्हा त्याच्या सान्निध्यात तुम्ही येता आणि तुम्ही तुमच्याकडून तो ऐकतो कधीतरी आणि अनेक वेळेला तुमचा कोणत्या ना कोणत्या कारणाने मित्र असल्यामुळं शेजारी असल्यामुळं की आम्ही ज्ञानेश्वरीला जातो. जीवाचं किंवा आत्म्याचं आत्मस्वातंत्र्य हे कधीही नाकारता न येणारी गोष्ट असल्यामुळं त्याच्या प्रवृत्तींच्याही विपरीत त्याच्या मनामध्ये अशी प्रेरणा होते की कधीतरी ज्ञानेश्वरी ऐकायला जाऊ. तुम्हालाही तुमच्या ओळखीची व्यक्ती कधी ना कधीतरी तुम्ही सांगता तेव्हा प्रत्येक वेळेला म्हणते की यायचं एकदा तुमच्या केंद्रात. ती येत नाही पण एकदा कधीतरी सुरुवात करायची म्हणतो. बरं, बऱ्याच अडचणी आहेत अजून, त्या एकदा सुटल्या की मग बघू कधीतरी आम्ही येऊ असं म्हणणारे लोक तुम्हाला भेटले असतील. ही जी कधीतरी करू ही जी प्रेरणा आहे तीही पुढे काम करते आणि कधीतरी मनुष्य या प्रांगणात पाऊल ठेवतो आणि मग त्या प्रकारचे संस्कार देखील सुरू होतात. कारण संस्कारक्षम मन बुद्धी अंतःकरण संस्कार घेतल्याखेरीज राहत नाही. एकदा जरी येऊन गेला आणि ऐकून गेला तरी त्याचे परिणाम कधी ना कधीतरी स्मृतीजन्य त्याला आठवतात. अगदी अडचण असेल तर लक्षात येतं अरे केंद्र आहे, स्वामीजी आहेत, आता या याच्यात काय, आता फोनच करायला पाहिजे, आता विचारायला पाहिजे, आता केंद्रात जायला पाहिजे, भेटायला पाहिजे, आपण अडचणीत सापडलो. त्याला माहित असतं की या अडचणीतून शांती मिळण्यासाठी सुटण्यासाठी द्या सोडून पण शांती मिळण्यासाठी का होईना, पण आपण एकदा कधीतरी गेलो तो ते ठिकाण आहे. तो रमी खेळणाऱ्या मित्राकडे जात नाही, तो अशा वेळेला धावत पळत येतो, परत एकदा सुरुवात करायची म्हणतो, काहीतरी ऐकून जातो, त्याचाही त्याच्यावर संस्कार होतो, परिणाम होतो. आणि असे परिणाम बरे आणि वाईट मिश्र, चांगले वाईट, पूर्ण चांगले पूर्ण वाईट किंवा काही चांगले काही वाईट असे घेऊन मनुष्य प्रवास करत असल्यामुळं थोडी जरी धर्माचरणाला केलेली सुरुवात असेल, अल्प सुरुवात देखील, पुढं त्याला मोठ्या भयापासून वाचवते. भगवंत तसंच म्हणतात, स्वल्पमपी धर्मस्य त्रायते महतो भयात. थोडी धर्माची सुरुवात देखील महाभयापासून पुढे सोडवते. याचं कारण जे कर्मचक्र आहे त्या कर्मचक्रात मन बुद्धी चित्त इंद्रिय अंतःकरण कर्माला प्रवृत्त होत असताना बरी वाईट अशी कर्म सातत्याने करत असताना जर कोणतीही चांगली कर्म जरी सुरू झाली तरी देखील ती चालूच राहतात. कधी कधी कोणी कोणी असं विचारतं की केंद्रात जातो आणि असं वर्तन, एखाद्याचं वर्तन समजा चुकत असेल अशा वेळेला, पण चांगलं कर्मही त्याच्याबरोबर चालू आहे हे लक्षात घ्या. चुकीचं वर्तन तो करत असला तरी त्याच्याबरोबर केंद्रात येण्यासारखं किंवा ध्यानाला बसण्यासारखं चांगलं कर्म देखील चालू राहतं. एका व्यक्तीत गुणदोष संभवतात, सगळ्या प्रकारे भाव भावना विकार प्रत्येक व्यक्तीत असल्यामुळं केवळ सात्विकच कर्म कोणी एखादा करेल असं नाही, त्याच्या अति उत्तम कर्मांबरोबर एखादं हिणकस दर्जाचं कर्म देखील तो करत असतो, त्याची प्रकृती तशी असते. पण तसं करत असताना देखील तो प्रत्येक कर्मात पुढे जातो आणि पुढे पुढे असं होतं की भोगातून अपवर्ग ज्याला म्हणतात तसं चुकीच्या अथवा वाईट कर्मातून त्याला तिथल्या तिथं आश्रय किंवा आधार मिळत राहतो. तो आधार ध्यान नामाचा असतो, सत्संगतीचा असतो. असं होऊन होऊन बाकीची कर्म हळू पडतात, कमी होतात आणि सात्विक कर्मच वाढायला सुरुवात होते. हेही कर्मविभागामुळेच घडतं, त्या जन्मातल्या संस्कारामुळं. आणि अशी व्यक्ती देह ठेवत परत जन्म घेत, परत देह ठेवत तुम्ही चौथीच्या मुलींना ते काय कार्यानुभव म्हणून एका कागदावर काय विशिष्ट दोरवा असलेलं कापड असतं, त्याच्यावर त्या कापडावर काही ना काहीतरी चित्र हे असं बाईंनी शिकवताना, तर एक टाका दिसतो वरून आणि दुसरा मागच्या बाजूने दिसतो. पुढच्या बाजूने जो दिसतो तोच फक्त आपल्याला खरा वाटत असतो आणि काही काळ गुप्त होऊन दुसरा जेव्हा येतो तेव्हा कुठून आलेला असतो तो मागूनच आलेला असतो. मागून परत पुढे येतो आणि दिसतो. तसं जन्म आणि मृत्यू आणि पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यू असंच चाललेलं असतं. तिने जे बदक काढलेलं असतं कापडावर त्याच्यात जो खाली गेलेला टाका असतो तो कालांतराने परत वर येतो आणि एकच दोरा जसा पुढे पुढे नेत ते चित्र ती पूर्ण करते तसं आपल्या जीवनाचं देखील चित्र जन्म आणि ज्या घटना आहेत त्या घटना आणि परत काही लुप्त होऊन परत जन्म अशा प्रकारे एका सातत्याने चालू असत. त्यामुळे उत्तम साधनेचा आणि कर्मविपाकाचा देखील या न्यायाने संबंध राहतो. एक चांगलं कर्म झालं आणि प्रसंग वशात ध्यान झाल्यानंतर पुढचं जीवन जगताना सबंध दिवसभरात त्या कर्माची आठवण पार लुप्त होऊन गेली. पण परत संध्याकाळी जेव्हा केंद्रात येतो तेव्हा परत त्याच्यातला साधक जागा होतो. त्याला उलट खंत वाटत असते की दिवसभर हे का नाही आठवत. आणि तसंच पुढच्या जन्मात तसंच पुढच्या जन्मात असं घडत राहतं. ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात की बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणून उपजत खेवो बुडाली लग्न घटिका आणि तद्रूपतेसी लग्न लागोनी ठेले अभिन्न म्हणून साचाचेची रूप होऊन ठेला. जणू स्वतःच आत्मचरित्र ज्ञानेश्वर महाराजांनी या ओव्यांमध्ये लिहिलेलं आहे. ते असं म्हणतात पुण्ये पोशिली असाधारणे. मागच्या जन्मांमध्ये साधारण नाही असाधारण अशी पुण्य कर्म आम्ही जन्मजन्म करत आलो. मोठ्या खात्रीने आत्मविश्वासाने ते स्वतःबद्दल बोलतात. जे विक्षेप होते ते चुकवत चुकवत ते झाडून टाकत आम्ही आतापर्यंत चालत आलो मोठ्या सावधपणाने बहुती जन्मी मागिली मागच्या अनेक जन्मांपासून. म्हणून जेव्हा जनक होतात तेव्हा तो दीर्घ प्रवास असतो आणि मग ते जनक होतात. जेव्हा शुक होतात तेव्हा मोठ्या दीर्घ प्रवासानंतर कोणी शुक होतो कोणी ज्ञानेश्वर होतो ही तर फार असाधारण घटना आहे. फार फार पुण्यवंत असा जीव जगाच्या उद्धाराकरता म्हणून कल्पना करा की अगदी आयुष्याच्या अंती ज्ञानेश्वर महाराजांना जो त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीपासून बोध होता तो आयुष्याच्या अंताला झाला असता आणि ते जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकले असते सुटले असते तर त्याचा जगाला काय उपयोग झाला असता. पण थोडं राहिलेलं होतं आणि जन्म झाला. थोडं राहिलेलं होतं ते पूर्ण केलं. ते पूर्ण केलं वयाच्या 12व्या वर्षी त्यांना अनुग्रह झाला आपल्या सद्गुरूंचा. 22व्या वर्षी त्यांनी सदेह समाधी घेतली. या 10 वर्षात काय करून दाखवलं. बोध झाल्याबरोबर देह ठेवला असता तर हे झालं नसतं त्यांच्या हातून. म्हणून जणू भगवंतांनी जन्म घेतला ज्ञानेश्वर महाराजांनी जन्म घेतला. म्हणजे म्हणून लहान वयात आत्मज्ञान होणं याचा आणि कर्मविपाकाचाही जवळचा संबंध असा आहे की पूर्वी केलेल्या कर्मांचं फळ म्हणून देहांता जवळपास गेलेली होती आशा ममता तृष्णा जवळपास गेलेल्या होत्या. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगेत जे थोडं बहुत शिल्लक होतं म्हणून जन्माला आले. आणि मग थोड्या प्रयत्नांनी ते गेलं आणि मग समाजाला मोठा उपयोग त्यांचा झाला. म्हणून आपण इथं सर्वजण एका सतरंजीवर बसलेले असलो तरी पारमार्थिक दृष्ट्या एका उंचीवर बसलेले नाही आहोत. आपण वेगवेगळ्या उंचीवर बसलेले आहोत. जसं विद्वानांच्या सभेमध्ये आपल्या आपल्या श्रेष्ठतेनुसार आसनं द्यावीत कमी अधिक उंचीची, ती स्पष्ट गोष्ट असते. तर इथं ते स्पष्ट नाहीये. पण कोणी अशा अप्रतिम मनोभूमिकेतून आणि बुद्धीतून आत्ताच ऐकत असेल की बोलायची सोय नाही. तो परमार्थ श्रवण, ध्यान, उपासना, नामस्मरण फार वेगळ्या पातळीवरून करत असेल पण सतरंजीवर तुमच्या शेजारीच बसलेला असेल. खरं म्हणजे पात्रतेप्रमाणे मोठ्या उंच आसनावर बसायला पाहिजे. म्हणून सर्वजण जरी एकसारखे दिसले तरी एकसारखे नाहीयेत. परमार्थाच्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आपल्या आपल्या इच्छा वासना कर्म आपल्याला समजतात त्यामुळे तुलना तर करूच नका. तुलनेनी काहीच होत नाही, स्पर्धेनेही काही होत नाही. कारण एकाने दुसऱ्याशी स्पर्धा करून उपयोग काय? त्यांनी आपल्यातले अवगुण कमी करायचे आहेत आणि गुण वाढवायचे आहेत. स्पर्धा हा बाहेरच्या जगतातला खेळ आहे, परमार्थाच्या जगतात नाही. अमुक निरूपण करतो म्हणून मी निरूपण करेन, अमुक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी असेन. तू तू जसा आहेस तसा तू असावास म्हणूनच तू आत्ता आहेस, तिथं आहेस. आणि तुझ्यामध्ये फरक झाला की तुझ्या असण्यामध्ये देखील फरक होणारच. तुकाराम महाराजांच्या हातात वयाच्या किती म्हणतात 22व्या वर्षी तराजू होता आणि 42व्या वर्षी ते आत्मतृप्त झाले. 22व वर्ष आणि 42व वर्ष याच्यामध्ये तुकाराम महाराजांमध्ये किती फरक होत गेला, त्यांची पात्रता किती वाढत गेली. तुका आकाशा एवढा असे जाळोनी संसार राहिलो अंगणी असे उद्गार त्यांनी काढले वयाच्या 22व्या वर्षी. ही देखील मोठी धमक आहे, मोठी हिम्मत आहे. त्यामुळे व्यक्ती देखील हळूहळू बदलत असते, त्याचे गुण त्याचे अधिकार देखील बदलत असतात पण ते स्वतःच्या क्रमाने बदलत असतात. असं समजू नका तुकाराम महाराज ज्ञानेश्वरांबद्दल म्हणाले की पायीची वाहन पायी बरी, म्हणजे ते कायम करताय असं धरू नका. ज्या वेळेला ज्ञानेश्वरी पाहिली असेल, ज्या वेळेला त्याची उंची त्यांनी लक्षात घेतली असेल तेव्हा त्यांची छाती दडपली असेल की काय केवढे आहेत ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हा ऐसे. पण असं म्हटले म्हणून कायम तुकाराम महाराज असं म्हणतील असं समजू नका. सगळं विश्व मी झालोय अशी आता मला प्रचिती आलेली आहे असेही तुकाराम महाराजांचे उद्गार आहेत. ते ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबरीच आहेत. अशी व्यक्ती सुधारत असते, अशी व्यक्ती मोठी होत असते. पण ज्ञानेश्वर महाराजांशी स्पर्धा करून नव्हे, आपले अवगुण लक्षात घेऊन आपल्या ठिकाणचे गुण वाढवून आपले अवगुण काढून टाकून जास्तीत जास्त तीव्र जिज्ञासा निर्माण करून जास्तीत जास्त मुमुक्षा धरून अधिकाधिक ध्यान करून अधिकाधिक नाम घेऊन अधिकाधिक कीर्तन करून अधिकाधिक भगवत भाव ठेवून ते ज्ञानेश्वरांच्या योग्यतेचे झाले ना. पण काहीच नसताना तुलना नाही. म्हणून कर्मविपाक कर्मविपाक पूर्वसंचित, कर्मविपाक पुनर्जन्म पूर्वजन्म, सुख दुःखांचा आणि कर्मविपाकांचा संबंध, साधकाची उत्तम साधना आणि कर्मविपाक, लहान वयात आत्मज्ञान होणं आणि कर्मविपाक, सगळ्याचा एकमेकांशी संबंध आहे. उलट ही अत्यंत प्रेरणादायक गोष्ट आहे. ही गोष्ट जर समजली तर मनुष्य खोटं बोलेल. खोटं बोलण्याचा आणि मनावर चित्तावर संस्कार होण्याचा परिणाम आहे हे जर तरल माणसाला कळलं तर आपल्या डोक्यावर आपणच काठी मारून घेण्यासारखं आहे. खोटं बोलणं म्हणजे, फसवणं म्हणजे, लबाड्या करणं म्हणजे, तसं कोणी करायला धजेल? जर तसं नाही झालं तर कर्मविपाकाप्रमाणे सुधारणाही होणारच. म्हणून उलट ही प्रेरणादायी गोष्ट आहे. आपल्या कर्मांचा साधने करता म्हणून कसा उपयोग होतो हे जर समजलं माणसाला तर तो नुसतं ध्यान करणं म्हणजे साधना या विचारातून बाहेर पडेल. ध्यान करणं म्हणजे साधना हे तर बरोबरच आहे, पण त्याच्या बरोबरीने अजून केवढा मोठा विस्तार आहे हे जर त्याला समजलं तर तो सर्व बाजूने आपलं जीवन सुधारण्याचा प्रयत्न करेल. असं असल्यामुळे ही मोठी प्रेरक देखील गोष्ट आहे. फार चांगला प्रश्न आला आणि आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा देखील तो तितकाच आहे. असं असल्यामुळं आणि नुसतं कर्मविपाक म्हणजे काय असं जर त्याचे जे शक्य असलेले अँगल आहेत या प्रश्नाच्या उत्तरात काय काय अपेक्षित आहे तेही स्टार करून विचारलेलं असल्यामुळं मी सगळ्या गोष्टींवर बोललो नाही, तर एखाद वेळेला एखाद दुसरी माझ्याही यातून चुकली असती. पण सगळ्या गोष्टी नीट लक्षात आणून दिल्या. कर्मविपाक, कर्मविपाक आणि पूर्वसंचित दोन्हीत फरक आहे का, कसला आहे? आहे तर पूर्वजन्म पुनर्जन्म सुख दुःख साधना वगैरे असं असल्यामुळं या कर्मविपाकाचं प्रकरण लोकमान्यांनी फार फार सुंदर लिहिलंय गीता रहस्यामध्ये. आणि कर्मविपाक हा जर इतका जडून असेल आणि त्याच्याखेरीज सुटका नसेल तर मग माणसाचं आत्मस्वातंत्र्यच नाहीस होईल की काय, असाही एक मुद्दा त्यांनी घेतला. जे हपकून जायला होतं की सगळं जर पूर्वनियोजित असेल तर साधनेनी तरी काय होणार, तर साधना करतो हेच आत्मस्वातंत्र्य आहे. ज्या न्यायानी ज्या कर्मांनी आपण आतापर्यंत घडलो त्या कर्मांमध्येच जर सुधारणा केली तर इथून पुढे रस्ता बदलू शकतो, सांधा बदलू शकतो, असा मोठा दिलासा याच्यामध्ये आहे असं ते त्याच्यामध्ये म्हणतात. हरिओम. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी स्वामी. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रवि.